नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी योगिता शेटे आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची 134वी जयंती देशभर उत्साहात साजरी. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचं कार्य सरकारच्या प्रेरणास्थानी, पंतप्रधानांचं प्रतिपादन. एकसंघ भारताचं श्रेय डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी साकारलेल्या संविधानाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं चैत्यभूमी इथं अभिवादन. न्यायप्रणाली जनकेंद्री आणि वैज्ञानिक बनवण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्नरत. केंद्रीय गृहमंत्र्यांची माहिती. अग्निशमन दलातील 8 अग्निशमन अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना राज्यपालांच्या हस्ते राष्ट्रपती पदक प्रदान. आणि मराठवाड्यात नांदेड, लातूर, धाराशिव जिल्ह्यात पुढील 2 दिवसात अवकाळी पावसाची शक्यता. आता सविस्तर बातम्या. भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची 134वी जयंती आज सर्वत्र उत्साहात साजरी होत आहे. यानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. संसद भवन परिसरात प्रेरणास्थळ इथं बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आलं. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती जगदीप धनखड, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, राज्यसभेचे उपसभापती हरिवंश, पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यासह केंद्रीय मंत्रिमंडळातल्या सदस्यांनी बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली अर्पण केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हरियाणातील हिसार इथं जाहीर सभेत बोलताना डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना या शब्दात अभिवादन केलं.
संविधान निर्माता बाबासाहेब का जीवन, उनका संघर्ष, उनका जीवन संदेश हमारी सरकार की 11 साल की यात्रा का प्रेरणा स्तंभ बना है. हर दिन, हर फैसला, हर नीति बाबासाहेब आंबेडकर को समर्पित है.
पंतप्रधानांच्या हस्ते हरियाणात आज विविध विकास कामांचं लोकार्पण करण्यात आलं. यात हिसार ते अयोध्या या नव्यानं सुरू होणाऱ्या विमान उड्डाण सेवेची सुरुवात, तसंच हिसार विमानतळाच्या नवीन टर्मिनल इमारतीची पायाभरणी यांचा समावेश आहे. डॉ आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करण्यासाठी दादरच्या चैत्यभूमीवर तसंच नागपूरमध्ये दीक्षाभूमीवर हजारो अनुयायी दाखल झाले आहेत. त्यांच्या सोयीसुविधेसाठी प्रशासनानं जय्यत तयारी केली आहे. राज्यपाल सी पी राधाकृष्णन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चैत्यभूमीवर बाबासाहेबांना अभिवादन केलं. डॉ बाबासाहेब आंबेडकर सामाजिक क्रांतीचे जनक होते. समानता प्रस्थापित करण्यात त्यांनी मोलाची भूमिका बजावली आणि आधुनिक भारताचा पाया रचला, असं राज्यपाल यावेळी म्हणाले. एकसंघ भारताचं श्रेय डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी साकारलेल्या संविधानाला जातं, असं मत मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केलं. कुठल्याही परिस्थितीत संवैधानिक मूल्यांपासून दूर न होता संविधानानुसारच संकल्प करण्याचं आवाहन त्यांनी केलं. ते म्हणाले,
आज एक संघ भारत आपण बघतो आहे, याचं श्रेय जर कोणाला द्यायचं असेल तर ते भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी तयार केलेल्या संविधानाला आपल्याला द्यावं लागेल. भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं कार्य हे अतुलनीय अशा प्रकारचं आहे. समता या देशामध्ये स्थापित करण्याचं काम भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी केलं आणि संविधानाच्या माध्यमातून प्रत्येक व्यक्तीला जगण्याचा समान अधिकार दिला, प्रत्येक व्यक्तीला संधीची समानता दिली आणि प्रत्येकाची स्वप्न ही पूर्ण होऊ शकतील अशा प्रकारचं संविधान हे भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दिलं.
विधान भवन परिसरात विधान परिषदेच्या उपसभापती डॉ नीलम गोऱ्हे यांनी डॉ आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. छत्रपती संभाजीनगर शहरातल्या भडकल गेट इथं डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना विविध पक्ष आणि संघटनांच्या वतीनं अभिवादन करण्यात येत आहे. पालकमंत्री संजय शिरसाट, इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे, खासदार भागवत कराड यांनी बाबासाहेबांना आदरांजली वाहिली. डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातही व्याख्यान, रक्तदान शिबिर असे विविध कार्यक्रम होत आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी अभिवादन केलं. तसंच वाचनकट्टा उपक्रमाचंही उद्घाटन केलं. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक अंकित यांच्या हस्ते वेरूळ सभागृहात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. नांदेडमध्ये जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, महापालिका आयुक्त डॉ महेशकुमार डोईफोडे यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळ्यास अभिवादन केलं. बीड शहरातल्या आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली आहे. शहरातल्या छत्रपती शिवाजी महाराज पुतळा इथून सकाळी अभिवादन रॅली काढण्यात आली. जालना शहरात डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त मस्तगड इथल्या डॉ आंबेडकर यांच्या पुतळ्याला विविध पक्ष संघटनांसह राजकीय पदाधिकाऱ्यांनी अभिवादन केलं. या ठिकाणी रक्तदान शिबिर तसंच इतर सामाजिक उपक्रमांसह मिरवणुकीचं आयोजन करण्यात आलं आहे. परभणी जिल्हाधिकारी कार्यालय इथं पालकमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर, जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी डॉ आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. यावेळी भिकू संघाच्या वतीनं सामूहिक महावंदना घेण्यात आली. तसंच पंचशील ध्वजारोहण समता दलाची आणि शहरातील सर्वधर्मीय दिव्यांग समाज बांधवांची अभिवादन रॅली काढण्यात आली. रत्नागिरी जिल्ह्याच्या मंडणगड तालुक्यातल्या अंबडवे या डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूळ गावी सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाच्या वतीनं डॉ आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी पालकमंत्री डॉ उदय सामंत यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. या ठिकाणी आंबेडकर यांचं भव्य दिव्य स्मारक उभारलं जाईल अशी ग्वाही डॉ सामंत यांनी यावेळी दिली.
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. आमची सर्व बातमीपत्र आपण newsonair.gov.in या वेबसाईट आणि ऍपवर, ट्विटर आणि फेसबुक पेजवर, तसंच AIR छत्रपती संभाजीनगर या युट्यूब चॅनलवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता.
केंद्र सरकार देशात न्याय प्रणाली आणि जनकेंद्री आणि वैज्ञानिक बनवण्याचा प्रयत्न करत असल्याचं प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केलं. शहा यांनी आज नवी दिल्ली इथं आयोजित अखिल भारतीय न्याय वैद्यक शिखर परिषदेला संबोधित केलं. त्याप्रसंगी ते बोलत होते. सरकार समयबद्ध रीतीनं योग्य न्याय देण्याच्या दिशेनं प्रयत्नरत असल्याचं ते म्हणाले.
नरेंद्र मोदी जी के नेतृत्व में हम न्याय प्रणाली को पीपल सेंट्रिक और वैज्ञानिक बनाने के लिए प्रयासरत हैं और न्याय मांगने वाले को समय पर न्याय मिले और न्याय मिलने की संतुष्टि भी हो इसके लिए भी हम प्रयासरत और इसी के माध्यम से सुरक्षित भारत, सक्षम भारत और समर्थ भारत की रचना ये हमारा मुख्य उद्देश्य है.
राष्ट्रीय अग्निशमन दिनानिमित्त राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांच्या उपस्थितीत राज्यस्तरीय अग्निशमन सेवा सप्ताहाचा शुभारंभ आज मुंबईत पार पडला. राज्यातल्या अग्निशमन दलातील सेवेत उत्कृष्ट कार्य करणाऱ्या 8 अग्निशमन अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना यावेळी राज्यपालांच्या हस्ते राष्ट्रपती पदक प्रदान करण्यात आलं. मुंबईत डॉकयार्ड इथं 1944 रोजी झालेल्या जहाजावरील स्फोटात प्राण गमावलेल्या अग्निशमन अधिकारी आणि जवानांच्या स्मरणार्थ हा दिवस राष्ट्रीय अग्निशमन सेवा दिवस पाळला जातो. नांदेड महानगरपालिका अग्निशमन विभागात आजपासून अग्निशमन सेवा सप्ताह पाळण्यात येत आहे. यावेळी झालेल्या कार्यक्रमात जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, मनपा आयुक्त डॉ महेशकुमार डोईफोडे यांच्या हस्ते शहीद स्मृतींना पुष्पचक्र अर्पण करण्यात आलं. फरार हिरे व्यापारी मेहुल चोक्सी याला बेल्जियम पोलिसांनी अटक केली आहे. पंजाब नॅशनल बँक कर्ज घोटाळा प्रकरणात ही अटक झाली. केंद्रीय अन्वेषण विभाग सीबीआयची विनंती आणि मुंबईतल्या एका न्यायालयाकडून 2 अटक वॉरंटच्या आधारे बेल्जियम पोलिसांनी ही कारवाई केली. जानेवारी 2018 मेहुल चोक्सी भारतातून फरार झाला होता. संवाद मराठवाड्याशी या नाविन्यपूर्ण उपक्रमाअंतर्गत छत्रपती संभाजीनगरचे विभागीय आयुक्त दिलीप गावडे उद्या नागरिकांशी वेबिनारद्वारे संवाद साधणार आहेत. नगरपालिका क्षेत्रात वॉर्ड भेट समस्या समाधान अभियानाच्या माध्यमातून ते नागरिकांशी बोलणार असून 8 जिल्ह्यातल्या नागरिकांनी यात सहभागी होण्याचं आवाहन प्रशासनानं केलं आहे. हवामान. मराठवाड्यासह राज्यात बहुतांश ठिकाणी पुढील 2 ते 3 दिवस अवकाळी पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. मराठवाड्यात नांदेड, लातूर, धाराशिव इथं पुढील 2 दिवस पावसाचा अंदाज असून या जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी केला आहे. परभणी जिल्ह्यात पूर्णा तालुक्यातल्या कातनेश्वर इथल्या श्री कांचनेश्वर देवस्थान इथं काल पालखी सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. यानिमित्त भरवण्यात आलेल्या यात्रेतही भाविकांनी मोठी गर्दी केली असून आठवडाभर विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. आज या ठिकाणी कुस्तीची दंगल होणार आहे. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज लखनौ इथं लखनौ सुपर जायंट्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात सामना होणार आहे. सामन्याला सायंकाळी 7:30 सुरुवात होईल. आज फ्लोरिडा इथं झालेल्या तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेत भारताच्या धीरज बोम्मदेवरानं रौप्य पदक पटकावलं. त्यानं आंद्रे स्टॅमिनो मेडियलचा 6-4 असा पराभव केला. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची 134वी जयंती देशभर उत्साहात साजरी. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचं कार्य सरकारच्या प्रेरणास्थानी, पंतप्रधानांचं प्रतिपादन. अग्निशमन दलातील 8 अग्निशमन अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना राज्यपालांच्या हस्ते राष्ट्रपती पदक प्रदान. आणि मराठवाड्यात नांदेड, लातूर, धाराशिव जिल्ह्यात पुढील 2 दिवसात अवकाळी पावसाची शक्यता. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र उद्या सकाळी 7:10 नमस्कार.